रसिक श्रोत्यांनो, जय शिवराय, जय स्वराज्य। मी शिवकवी गणेश शामराव लुबाड, माझी ही कविता स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त मुंडे साहेबांच्या तमाम चाहत्यांसाठी आणि माझे बंधुतुल्य मित्र डीजे सागर बार्शी यांच्यासाठी प्रदर्शित करतो आहे। स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या स्मृतीस मी शिवकवी गणेश शामराव लुबाड, संग्राम जाधव आणि डीजे सागर बार्शी यांचे वतीने विनम्र अभिवादन। स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब म्हणजे एक अस्तित्व महाराष्ट्राच्या राजकारणातलं। गोपीनाथजी मुंडे साहेब म्हणजे एक सत्य गोरगरिबांच्या समाजकारणातलं। मुंडे साहेब म्हणजे एक आधारस्तंभ दीनदलितांच्या मनातलं। मुंडे साहेब म्हणजे एक नाव जनतेच्या काळजातलं।
देव चोरला माझा, देव चोरला माझा।
मुंडे साहेब म्हणजेच एक वटवृक्ष चांगुलपणाच्या सवयीतलं। गोपीनाथजी मुंडे साहेब म्हणजेच एक गाव दिन दुबळ्यांना आश्रय देणाऱ्यातलं। मुंडे साहेब म्हणजेच एक आशास्थान प्रत्येक माणसाच्या नजरेतलं। गोपीनाथजी मुंडे साहेब म्हणजे एक वादळ अन्यायाच्या विरोधातलं। मुंडे साहेब म्हणजे एक ज्वाला अन्याय करणाऱ्यांना मुळासकट जाळणाऱ्यातलं। मुंडे साहेब म्हणजे एक ज्वलंत सूर्य इतिहास घडवणाऱ्यातलं। आणि म्हणूनच मी शिवकवी गणेश शामराव लुबाड मुंडे साहेबांच्या तमाम चाहत्यांच्या वतीनं एक इच्छा व्यक्त करू इच्छितो। आज साहेबांचा जन्मदिवस। साहेब, आज तुम्ही नजरेस दिसत नाही, जीव खूप कासावीस होतो, जीव खूप कासावीस होतो। तुमचं नाव जरी कधी ऐकलं तरी हुंदका दाटून येतो, आश्रू सुद्धा डोळ्यांमधून अलगत ओघळला जातो, आश्रू सुद्धा डोळ्यांमधून अलगत ओघळला जातो जेव्हा तुमच्या आठवणींचा झरा डोळ्यासमोर उभा राहतो।
हरवून गेले संत काल उरलेले थोडे।
का कोणास ठाऊक गोपीनाथजी मुंडे साहेब हे नाव ऐकताच प्रत्येक माणूस भावुक होतो। खरच कित्येक शेकडो वर्षातून तुमच्या सारखा युगपुरुष जन्माला येतो। कित्येक शेकडो वर्षातून तुमच्या सारखा युगपुरुष जन्माला येतो। साहेब, तुमचा प्रत्येक चाहता आजही तुम्हाला देव्हाऱ्यात पुजतोय। साहेब, तुमचा प्रत्येक चाहता आजही तुम्हाला देव्हाऱ्यात पुजतोय। साहेब, तुम्ही पुन्हा जन्माला येण्याची वाट आम्ही पाहतोय। निर्मिती अस्तित्व म्युझिक वर्ल्ड कराड। संकल्पना कवी लेखक गायक दिग्दर्शक शिवकवी गणेश शामराव लुबाड। विशेष आभार मोहिनीताई पाटलोबा फड। दिस पोयम इज डेडिकेटेड टू डीजे सागर बार्शी